नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकारान मागणी केल्ल्या प्रमाण केंद्र सरकारान बंगळुरू मडगांव मार्गाचेर वंदे भारत रेल्वेक मान्यताय दिल्या. ह्या रेल्वेक लागून पर्यटनासयत राज्याच्या अर्थव्यवस्थेक उर्बा मेळटली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. आश्वासना प्रमाण वंदे भारत रेल्वेक मान्यताय दिल्ल्यान तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी केंद्र सरकाराचे उपकार मानल्यात. केंद्रीय अर्थसंकल्पा पयली गोंय सरकारान विविध मागण्यांसंबंधी केंद्राक निवेदन सादर केल्ले. हातूंत गोंया खातीर वंदे भारत रेल्वेचो आस्पाव आशिल्लो. वंदे भारत रेल्वेक लागून प्रवासाची वेळ सरासरी 45% उणी जाता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज सांजेच्या 5:30 वरांचेर परवरे हांगाच्या नव्या बाजार प्रकल्पात येरादारी खात्याच्या नव्या मुखेल कार्यालयाचे उक्तावण जातले. ह्या नवीन कार्यालयात वाहनांची नोंदणी, परमीट, वाहन परवानो आनी खात्याच्यो हेर सेवा सुरळीत जावपाक मजत जातली. तशेंच लोकांक ऑनलायन सेवांचोय लाव घेवपाक सोपे जातले. कार्यालयाच्या उक्तावण कार्यावळीक येरादारी मंत्री मॉविन गुदिनो, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, येरादारी सचीव महेश कुमार शंभू, येरादारी संचालक पी प्रविमल अभिषेक आनी हेर अधिकारी आनी मानेस्त उपस्थित आसतले. कुट्टीतल्या पशुचिकित्सा महाविद्यालयाक केंद्र सरकारान मान्यताय दिल्या. पशुवैजकी आनी पशुचिकित्सा पदवी अभ्यासक्रमाक मान्यताय दिवपी पत्र केंद्र सरकारान गोंय सरकाराक धाडला. हे अभ्यासक्रमा खातीर कुट्टी हांगा जागो निश्चित जाला. कॅम्पस उभारपासयत शिक्षक आनी कर्मचाऱ्यांची नेमणूक करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. अनुसावन 40 विद्यार्थ्यांक प्रवेश दिवपाक सुरवात जातली अशी माहिती हे पयलीच मुखेलमंत्र्यांनी दिल्या. भारतीय पशुवैजकी परिषदेन जागो तशेंच हेर सुविधांची पळोवणी केल्या. परिषदेन मान्यताय दिले उपरांत केंद्र सरकारान महाविद्यालयाक मान्यताय दिल्या. बोंडला अभयारण्यात रानवटी जनावरां खातीर वर्साक 50 लाखांचे खाण लागतले. खाणा खातीर 50 लाखाची निविदा जारी केल्या. बोंडला अभयारण्यातल्या जनावरांक तशेंच वाटायल्ल्या जनावरांक बीफ, भाजीपालो ह्या सारकेल्या नाशवंत खाद्य पदार्थांची पुरवण करपा खातीर उपवनपालाचे कचेरेन अर्ज मागयल्यात. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण सगळ्यात चड पुरवण ही भाजीपाल्याची आसा. हातूंत दर दिसाक 75 किल इतली पुरवण जातली. गोंय वेवसायीक सुरक्षितताय आनी भलायकी प्रदर्शन आनी शिखर परिशद 2026ची दुसरी आवृत्ती आयज बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात सुरू जातली. 29 आनी 30 एप्रिलाक जावपी ही 2 दिसांची कार्यावळ अधिक सुरक्षीत गोंया खातीर उद्योगपती, धोरणकर्ते आनी सुरक्षा वेवसायिकांक एकठांय हाडटली. ह्या प्रदर्शनात तज्ञांची 17 पॅनल चर्चा, थेट प्रात्यक्षिक आनी B2B नेटवर्कींग संद आसतली. रस्त्याची सुरक्षितताय, हवामान आनी भलायकी, कामाच्या सुवातेर बरी भलायकी, कार्यक्षमताय आनी उद्देगीक नितळसाण अशे मुखेल मुद्द्यांचेर लक्ष केंद्रीत करतले. ह्या शिखर सभेक भेट दिवप्यांक थेट प्रात्यक्षिकांचो अणभव घेवपाची संद मेळटली अशें आयोजकांनी सांगला. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान जाहीर केल्ल्या 10वेच्या निकाला उपरांत आतां कांय महत्वाच्या तारखांची घोषणा केल्या. सगळ्या मान्यताय पात्र माध्यमीक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोर्ड पोर्टलावरल्यान एकत्रीत निकाल पत्रक डावनलोड करचे अशें मंडळान कळीत केला. विद्यार्थ्यांच्या नांवांत, जल्म तारखेत, विशयात वा वर्गात कसली चूक मेळ्ळी जाल्यार शाळा मुखेल्यान रोखडीच ईमेल वरवीं मंडळा कडेन संपर्क सादचो. आपल्या गुणांची खात्री करपाक वा परतून मुल्यमापन कर पाक सोदपी विद्यार्थ्यां खातीर ऑनलायन अर्ज प्रक्रिया सुरू जाल्या. 2026 10वेची परिक्षा पास जावंक नाशिल्ल्या विद्यार्थ्यांची दुसरी परिक्षा सुमार 6 जून 2026 सावन सुरू जातली. ह्या परिक्षे खातीरचे अर्ज संबंधित शाळा मुख्याध्यापकांवरवीं सादर करचे अशें मंडळाचे सचीव विद्यादत्त बी नायक हांणी कळीत केला. सेंट फ्रांसीस झेवियर हांची निंदा करपी भाषण बरोवन दिल्ल्याच्या आरोपा खाला गोंय क्रायम ब्रांचीन अटक केल्ल्या माधव खट्टर हाका वास्को न्यायालयान 10,000 रुपयाच्या जामिनाचेर मुक्त केलो. काल ह्या अर्जाचेर वास्को न्यायालयात सुनावणी जाली. हे भाषण माधव खट्टर हाणें बरोवन दिल्ल्याचो एकय पुरावो पोलीस न्यायालयात सादर करूंक शकले नात. ह्या खातीर ताका जामीन मंजूर केलो अशी माहिती खट्टर हाचे वकील अमेय प्रभुदेसाय हांणी दिली. माधव खट्टर हो गौतम खट्टर हाचो भाव आसा. कांय दिसां आदीं गोंय पुलिसांनी ताका हरिद्वार हांगाच्या अटक केल्ली. गोय विद्यापीठाच्या पृथ्वी समुद्र आणि वातावरणीय विज्ञान विभागान हवामान आणि तापमान शाखातल्या कुशळ व्यावसायिक मनीसबळाखातीरची वाढती जागतिक मागणी पुराय करपाखातीर वातावरणीय विज्ञानात विशेष MSc अभ्यासक्रम सुरू केला. हवामानात सध्या सेगीत आणि खर बदल जायत असात. विद्यार्थ्यांक हवामानाचो अचूक अंदाज घेवपाक आणि आपत्ती व्यवस्थापनाखातीर आवश्यक आशिल्ले शास्त्रीय गिन्यान आणि तांत्रिक कुशळटाय दिवपाखातीर हो अभ्यासक्रम तयार केला. DSC AIFF ज्युनियर फुटबॉल सर्तीची निमणी साखळी फेरी 3-14 मे गोयात जातली. बांबोळेच्या अटल स्टेडियमाचेर 30 आणि 31 मे दिसा तिसरी राष्ट्रीय बायला मास्टर्स एथलेटिक्स सर्त जातली. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजे हांगा नैमित्तीक पदांखातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक CGO ऑपरेटर पदाखातीर इच्छुक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करूंक शकतात. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांचड तापमान 34.9° सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 28° सेल्सियस इतले नोंद जाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.